आणि बघता बघता तो दिवस आला सुद्धा. मतदानाच्या पूर्वसंध्येला बोलतोय आपण की उद्या तुम्ही मतदान करणार आहात ना. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. फिलहाल हम बात कर रहे हैं कल के इलेक्शंस के बारे में. उद्या 18 तारीख आहे, 18 एप्रिल आहे. काय म्हणतायत आपले नांदेडकर, मतदान करणार आहेत की नाही?
हो नक्की करणार आहे. Okay. ये तो माझं काम आहे, कर्तव्य आहे. कारण आपले आपलं हे जगामध्ये नाही का सगळ्या जगाचं नाही का आपल्या भारताकडे लक्ष आहे. कारण ही 17वी लोकसभेचं नाही का मतदान आहे आणि खूप मोठी मतदान आहे, खूप मोठा युद्ध संग्राम आहे. त्यासाठी आपले नाही का जे काही आपण मतदान करणार आहोत त्याचा नाही का देशाला फायदा होणार आहे. तर मी सगळ्या आपल्या नांदेडकरांना मी सांगेन की सर्वांनी नाही का हे आपण जागृतच आहोत आणि सगळे सुशिक्षित आहोत. सगळ्यांना वाईट सत्य किंवा घातक ह्या गोष्टी सगळ्या माहित आहेत. त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. त्यासाठी सर्वांनी नाही का हे मत करून चांगलाच एक नेता निवडला पाहिजे, जेणेकरून जेने जे संसदेमध्ये जे काही डिसिजन वगैरे घेतील आणि जे काही डिसिजन सांगतील किंवा निर्णय घेतील तर हे नाही का एक चांगलाच नेता लागणार आहे आपल्याला. त्यासाठी सगळ्यांनी जर मत करून हे चांगला एक असा चांगला नेता आपण द्यावा आणि मतदान केल्यानंच नाही का हे आपला नेता निवडला जाणार आहे.
एक्झॅक्टली खरं सांगितलं सचिनने, ते मतदान करणार आहेत उद्या. आणि तुम्ही जे सगळे 18+ आहेत ते सगळे मतदान करणार आहेत ना, तर त्यांनी पटकन डायल करा 9607007935 आणि सांगा की तुम्ही मतदान करणार आहात. आता इकडे माझ्याकडे बरेचसे मिस कॉल्स दिसत आहेत मला, पण कसं आहे ना माझ्याकडे नंबर्स दिसत नाहीत. मी जरा बाहेर पाणी प्यायला गेले होते आणि त्यामध्ये बरेचसे फोन्स येऊन गेले. तुमचा कॉल माझ्याकडनं मिस झाला असेल तर आता तुम्ही डायल करू शकता. आता मी इकडे आहेच, पटकन डायल करा 9607007935. Stay tuned to Super Hits 93.5 Red FM. बजाते रहो.